नमस्कार मुलांनो, मी ऋषभ आवटे इयत्ता 4वीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवतो. आज मी पहिली कविता आकाशातल्या चंद्रा या विषयावर बोलणार आहे. या कवितामध्ये एक छोटीशी मुलगी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जीवांकडून वस्तूंकडून छान छान गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. कवितेमध्ये मुलगी चंद्राकडून हसायला, पोपटाकडून गोड बोलायला, माशाकडून छान छान पोहायला, मोराकडून थुई थुई नाचायला आणि शाळेतल्या बाईंकडून लिहायला आणि वाचायला शिकण्याचा प्रयत्न करत आहे. लेखक या कवितेतून